आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी. 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मतं प्राप्त. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा. दोन्ही राज्यांना आर्थिक मदत जाहीर. नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात. आणि नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांचा राजीनामा. भारतीय नागरिकांना नेपाळ दौरा टाळण्याचा सल्ला. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आज विजयी झाले. एकूण 752 वैध मतांपैकी त्यांना पहिल्या पसंतीची 452 मतं मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मतं मिळाली. एकूण 781 मतदारांपैकी 767 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक अधिकारी पी सी मोदी यांनी दिली. त्यानुसार विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा 377 कोटा निर्धारित केला होता. त्या तुलनेत राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली. राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन अर्थात सी पी राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतल्या तिरुप्पूरमध्ये 4 मे 1957 रोजी झाला. व्यवसाय प्रशासन या विषयात त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करणारे राधाकृष्णन 1974 जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य झाले. 1996 तामिळनाडू भाजपाचे सचिव म्हणून नियुक्त झाले. 1998 आणि 1999 कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले. 2004 ते 2007 या कालावधीत ते तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. 2016 कॉईर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 18 फेब्रुवारी 2023 झारखंडचे तर त्यानंतर 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली.
पूरग्रस्त झालेल्या हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली, तसंच मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. प्रधानमंत्र्यांनी आज प्रथम हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. त्यानंतर कांगडा इथं राज्यातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशासाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 2रा हप्ता आगाऊ रुपात जारी केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पंजाबलाही भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि हवाई पाहणी केली. यानंतर गुरुदासपूर इथं झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी पंजाबसाठी 1600 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत आज विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध आदिवासी गटांची भेट घेतली. त्यावेळी आदिवासी समुदायाला देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. या बैठकीला केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके उपस्थित होते. आदी कर्मयोगी अभियान यावर्षी जुलैमध्ये सुरू झाल्यानंतर विविध गावांमधील अधिकारी, स्वयंसेवक, बचत गटातल्या महिला आणि आदिवासी तरुणांसह 20 लाख आदी कर्मयोगींना एकत्रित करण्यात आलं आहे. नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत वितरित झाला. राज्यातल्या 91.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 याप्रमाणे सुमारे 1900 कोटी रुपये जमा होतील. या 7व्या हप्त्यामध्ये 1 एप्रिल 2025 ते 2 जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाईल. स्वच्छ वायू सर्वेक्षण आणि पाणथळ शहरांच्या पुरस्कारांमध्ये अमरावतीला राष्ट्रीय पातळीवरचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत हा पुरस्कार जाहीर झाला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्लीत या पुरस्काराचं वितरण केलं. याशिवाय इंदूर, जबलपूर, आग्रा, सुरत, झाशी, मुरादाबाद, अलवर, देवास, परवानू, अंगुल या शहरांनाही विविध श्रेणीत पुरस्कार मिळाले. देशभरातल्या 130 शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानंतर हे पुरस्कार देण्यात आले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वस्तू आणि सेवा कराच्या पुनर्रचनेत मासेमारी आणि मत्स्य व्यवसायासाठी गरजेच्या अनेक वस्तूंवरचे कर कमी झाले असल्याने या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे. त्याविषयी सविस्तर माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
देशातून निर्यात होणाऱ्या मालात मत्स्योत्पादनाचा वाटा लक्षणीय आहे. मत्स्य व्यावसायिकांना आवश्यक वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं मत्स्योत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवता येतील. मासेमारी बोटींची डिझेल इंजिनं, पंप, मत्स्यशेतीसाठी वापरली जाणारी फवारणी यंत्र इत्यादींवर आता 12% ऐवजी 5% दरानं कर आकारणी होईल. अमोनिया, मत्स्यशेतीसाठीचे सूक्ष्म पौष्टिक घटक, मासे टिकवण्यासाठीचं साहित्य यांच्यावरचा करही आता 5% राहील. ऐकूया एका मत्स्य व्यावसायिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
मासे पकडण्यासाठीची जाळी, डिझेल इंजिन आणि मासे टिकवण्यासाठीचे जिन्नस, बाकी अवजार यांच्यावरचा कर कमी झाला तर किमती आटोक्यात राहतील. मासेमार व्यावसायिकांना त्याचा निश्चित फायदा होईल.
सुमारे 3 कोटी लोकसंख्येला या बदलांचा फायदा मिळणार आहे. मत्स्योत्पादनं स्वस्त झाली तर मत्स्याहारी ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. मांसाहारी ग्राहकांना देखील दिलासा मिळेल असे बदल नव्या कररचनेत आहेत. पशुजन्य चरबी, मांसाची सॉसेजेस, मांस किंवा माशांपासून मिळणारी पेय, तेल या गोष्टींवरचा कर आता 12% ऐवजी 5% राहील. नवीन कररचना येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होईल.
नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी दिलेला राजीनामा आज राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी स्वीकारला. गृहमंत्री रमेश लेखक, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामे दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ओली यांना काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून काम पाहावं असं राष्ट्रपतींनी सांगितलं आहे. समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो आंदोलकांनी आज ओली यांच्या कार्यालयात शिरून सरकारविरोधी घोषणाबाजी केली, तसंच त्यांच्या निवासस्थानाला आग लावली. माजी प्रधानमंत्री प्रचंड, शेरबहादूर देऊबा इतर मंत्री यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. काही आंदोलकांनी संसदेसह सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालयातही आग लावली. काठमांडू, पोखरा, इटहरी इथली संचारबंदी झुगारत आंदोलकांनी निदर्शनं केली, त्यामुळे देशभरात तणावाचं वातावरण आहे. नेपाळचे राष्ट्रपती आणि नेपाळी लष्करानं सर्वांना शांतता पाळण्याचं तसंच सहकार्य करण्याचं आवाहन केलं. नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आणि नेपाळी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. नेपाळमधला तणाव शांत होईपर्यंत भारतीय नागरिकांनी तिथे प्रवास करण्याचं टाळावं असं आवाहनही सरकारनं केलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी दिल्ली ते काठमांडू दरम्यानची विमान उड्डाणं आज रद्द केली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सर्व उच्च न्यायालयांना कार्यकारी आदेशाच्या घोषणेनंतर विलंब न करता तर्कसंगत निकाल त्वरित अपलोड करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं 18 फेब्रुवारी 2016 निर्णय 2 वर्ष 5 महिन्यांनी म्हणजे 18 जुलै 2018 अपलोड केला होता, त्यामुळे या विलंबाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने गंभीर विषय असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून काही उच्च न्यायालयांमध्ये तर्कशुद्ध निर्णयाशिवाय आदेशाचा कार्यकारी भाग घोषित करण्याची पद्धत राहिली आहे आणि त्यानंतर खूप कालावधीनंतर तर्कशुद्ध निर्णय अपलोड केला जातो, त्यामुळे न्यायालयाने अनिल राय विरुद्ध बिहार या खटल्याचा हवाला देत या विलंबामुळे याचिकाकर्त्यांच्या मनात न्यायालयाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सांगितलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू झाली. अबुधाबी इथं आज पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सुरू आहे. भारताचा पहिला सामना उद्या दुबईत UAEच्या संघाशी तर येत्या 14 तारखेला पाकिस्तानबरोबर होणार आहे. येत्या 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि UAEचा समावेश आहे, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी. 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीची मतं प्राप्त. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा. दोन्ही राज्यांना आर्थिक मदत जाहीर. नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात. आणि नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांचा राजीनामा. भारतीय नागरिकांना नेपाळ दौरा टाळण्याचा सल्ला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.